chinimandi.com पॉडकास्ट।
7 दिवसात थकबाकी भरा वा FIR ला सामोरे जा। साखर कारखानदारांना अल्टिमेटम। जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनांच्या मागण्यांची दखल घेत सहाय्यक साखर आयुक्तांनी 6 जिल्हा साखर कारखान्यांना 7 दिवसांच्या आत थकबाकी मागण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत। त्या अपयशी ठरल्यास त्यांच्या मालक आणि वरिष्ठ व्यवस्थापनाविरोधात FIR दाखल करण्यात येईल। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कारखान्यांवर शेतकऱ्यांची सुमारे 500 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यांनी यापूर्वी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच अनेक निवेदने शेतकऱ्यांनी दिली आहेत। बिजनौरमध्ये 9 साखर कारखाने असून त्यापैकी द्वारिकेश गटाने मागील वर्षाची थकबाकी आधीच मंजूर केली आहे, तर नाजीबाबादच्या सहकारी मिलने सुमारे 98% थकबाकी दिली आहे। तेथे बजाज समूहाच्या बलाई, चड्डा समूहाचे बिजनौर व चांदपूर, उत्तम गटाचे बरकतपूर तसेच धमपूर व सीओहारा हे 6 कारखाने आहेत। कारखान्यांच्या या उदासीन वृत्तीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मुलांच्या शाळेची फी भरण्यास किंवा दररोजचा खर्च चालवण्यास सक्षम नसल्याची तक्रार करीत आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष VM सिंग यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या बॅनरखाली ते नियमितपणे आंदोलन करीत आहेत। गेल्या काही दिवसांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणावर बसले आहेत। अन्य संघटना देखील यात सामील झाल्या आहेत। आझाद किसान युनियन आणि भारतीय किसान युनियन यांनी सप्टेंबरपासून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन आंदोलन केले आहे। दबावाखाली झुकत प्रशासनाने कारवाई केली। जिल्हा दंडाधिकारी रमाकांत पांडे यांच्या सूचना मिळाल्यानंतर सहाय्यक साखर आयुक्त देवेंद्र मौर्य यांनी बिला, बिजनौर, चांदपूर, बरकतपूर, सीओहारा आणि धामपूर या 6 कारखान्यांच्या मालकांना व वरिष्ठ व्यवस्थापनांना नोटीस बजावली व थकबाकी निकाली काढण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की सहाय्यक साखर आयुक्तांनी 6 कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत। जर गिरणी मालक 7 दिवसात थकबाकी भरत नसतील तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील।